नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं ह्यो आसात प्रादेशिक खबरो. मुखेल खबरो. राज्यांत उद्देजकतायेचें प्रशिक्षण दिवन नवनिर्मिती आनी उद्देजकतायेचें वातावरण तयार करपा खातीर सरकारान मुखेलमंत्री स्वयं रोजगार येवजण सुरू केल्या. तरणाट्यां मदीं आशावाद निर्माण करपा खातीर देशाच्या सकारात्मक घडामोडींचेर उजवाड घालपाक माध्यमांची म्हत्वाची भुमिका आसा अशें उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी राष्ट्रीय पत्रकार दिसा निमतान उलयतना म्हळां. सेवा आनी बलिदानाक भावपूर्ण श्रद्धांजली म्हूण 2STCन बांबोळेच्या मिलिटरी स्टेशनाचेर ESM रॅली घडोवन हाडली. धारगळे क्रिकेट स्टेडियमा खातीर गोंय क्रिकेट संघटणेकडेन फावो ते सगळे परवाने आसात, मात स्टेडियम उभारपाचो जागो अजून निश्चित जावंक ना अशें गोंय क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षांनी सांगलां. आतां पुराय खबरो. राज्यांत उद्देजकतायेचें प्रशिक्षण दिवन नवनिर्मिती आनी उद्देजकतायेचें वातावरण तयार करपा खातीर सरकारान मुखेलमंत्री स्वयं रोजगार येवजण सुरू केल्या. प्रशिक्षणाची पयली कार्यशाळा 26 ते 29 नोव्हेंबर मजगती जातली अशी माहिती मुखेलमंत्र्यांच्या कार्यालयाकडल्यान मेळ्ळी. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी 12 नोव्हेंबराक येवजणेचें उक्तावण केल्लें. ईडीसी वरवीं हे येवजणेची कार्यवाही करतले. 2030 वर्सा मेरेन स्टार्टअप आनी उद्देगां खातीर पुष्टीक वातावरण सुविधा उभारपाचें उद्दिष्ट आसा अशी माहिती ईडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. ITI पॉलिटेक्नीक आनी हेर महाविद्यालयांतल्या प्राध्यापकांक उद्देजकताये विशीं प्रशिक्षण दितले. वर्साक 300 जाणांक हे प्रशिक्षण दितले. स्टार्टअप्स आनी इन्क्युबेशन सेंटरची माहिती दितले. उपरांत 6 महिने ते 1 वर्स मेरेन अदी मदीं कार्यशाळा तशेंच प्रशिक्षण शिबिराय जातलीं. देशांत आयज राष्ट्रीय पत्रकार दीस मनयतात. हो दीस राष्ट्राची लोकशाय घटमूट करपाक मुक्त जापसालदार आनी नैतीक पत्रकारितेची म्हत्वाच्या भुमिकेची पुष्टी करता. 1966 वर्सा ह्या दिसा प्रेस काउन्सील ऑफ इंडियाची थापणूक जाल्ली, जी प्रसार माध्यमांची स्वतंत्र नैतीक पळोवणी म्हूण काम करता. तरणाट्यां मदीं आशावाद निर्माण करपा खातीर देशाच्या सकारात्मक घडामोडींचेर उजवाड घालपाक माध्यमांची म्हत्वाची भुमिका आसा अशें उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हांणी म्हळां. ड्रग्स मुक्त समाज निर्माण करपा खातीर माध्यमांची भुमिका भोव मोलाची आसा अशें तांणी मुखार आपल्या उलोवपांत म्हळां. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आयज नवी दिल्लींत 2024 वर्सा खातीरच्या मनोरमा न्यूजमेकर पुरस्कार भेटोवपाच्या कार्यावळींत उलयताले. इतले मजगतीं फाल्यां 17 नोव्हेंबराक गोंयांत प्रेस काउन्सील ऑफ इंडियाचे वतीन राष्ट्रीय पत्रकारिता दीस मनयतले. ही कार्यावळ पणजेच्या मिनेजीस ब्रागांजा सभाघरांत सकाळच्या 10 वरांचेर जातली. कार्यावळीक मुखेल सोयरे म्हूण मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हाजीर रावतले, जाल्यार आयुक्त तशेंच सचीव सरप्रीत सिंग गील हे मानाचे सोयरे म्हूण कार्यावळीक हजर रावतले. हे कार्यावळींत नामनेचे कार्टूनिस्ट आलेक्स फेर्नांडीस हांकां मुखेलमंत्री जिणे गौरव पुरस्कार भेटयतले. सेवा आनी त्यागाक भावपूर्ण श्रद्धांजली म्हूण 2STCन बांबोळेच्या मिलिटरी स्टेशनाचेर ESM रॅली घडोवन हाडली. हे रॅलींत वीरमाता, वीर नारी, आदले वडील सैनीक आनी गोंयांत तोखणायेचो वावर करप्यांसयत 350 परस अदीक आदले सैनीक हे रॅलींत वांटेकार जाल्ले. हे कार्यावळींत अभिमान, एकवट आनी कृतज्ञतायेचें दर्शन घडलें. तशेंच भारतीय सैनिकांचे तांच्या विस्तारीत कुटुंबाठांय आशिल्ली अडळ वचनबद्धताय परतून एकदां नदरेंत बल्ली. कार्यावळीक मुखेल सोयरे म्हूण हाजीर राविल्ले 2STCचे कमांडर तशेंच स्टेशन कमांडर ब्रिगेडियर हर्ष भाटिया हांणी हाजीर आशिल्ल्यांचो भोवमान करून रॅलीक मार्गदर्शन केलें. ह्या रॅलींत सेवा संबंदीत आशिल्ल्यो समस्या गतीन सुटाव्यो करपा खातीर कागाळ निवारण कक्षा खातीर एक घटमूट आदार, खाशेली जतनाय घेवपी आनी बरी सेवा दिवपी वैजकीय शिबिरां, भलायकी सेवेची सुलभताय सुनिश्चित करपी ECHS सुविधा केंद्र आनी अर्थपूर्ण दुसऱ्या करियरा खातीर अणभवी सैनिकांक सक्षम करपी करियर तशेंच नोकरे खातीर संदीचो कक्ष आदींचो आस्पाव आशिल्लो. हे कार्यावळींत DIAV, EWPO आनी NGO तशेंच नागरी संस्थांच्या पुराय सहकार्यासयत सैन्यांची काळजी, करुणा आनी प्रतिश्ठेची नितीमत्ता दिसून आयली. शाळेच्या वाठारा भितर बेवारशी सुण्यांचेर नियंत्रण दवरपा खातीर सध्या कसल्यो उपाय येवजण्यो केल्यात हे विशींची सध्याचे स्थितीचो अहवाल शिक्षण खात्यान मागयला. 17 नोव्हेंबर मेरेन हो अहवाल शिक्षण संस्थेच्या सगळ्या मुखेल्यांनी धाडपाचे निर्देश शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हांणी दिल्यात. सर्वोच्च न्यायालयान 7 नोव्हेंबराक स्वेच्छा दखल याचिकेत देशातल्या सगळ्या शिक्षणीक संस्थांक जशे शाळा, महाविद्यालय आनी कोचिंग संस्थांच्या वाठारांत सुण्यांचो वावर आडावन विद्यार्थ्यां खातीर सुरक्षीत वातावरण तयार करपा खातीर उपाय येवजण हातांत घेवपाचो आदेश दिल्लो. ह्या आदेशाक पाळो दीत शाळांचे सुवातेंत बेवारशी सुणी भितर सरची न्हय हे खातीर योग्य ती जतनाय घेवची, शाळेच्या सरभोवतणचो वाठार नितळ दवरचो आनी शाळे कुशीक सुण्यांची वस्ती आसा काय ना ते पळोवपा खातीर 3 म्हयन्यान एकदां नियाळ घेवचो अशे निर्देश शिक्षण संचालनालयान परिपत्रक काडून सगळे मुळावी सरकारी अनुदानीत आनी बिगर अनुदानीत शाळांक दिल्ले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
धारगळे क्रिकेट स्टेडियमा खातीर गोंय क्रिकेट संघटने कडेन फावो ते सगळे परवाने आसा, मात स्टेडियम उबारपाचो जागो अजून निश्चित जावंक ना अशें गोंय क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष महेश देसाय हांणी सांगला. परवान्यांची मुजत सोंपल्या आसली जाल्यार नव्यान परवाने घेतले अशेंय तांणी सांगला. गोंय क्रिकेट संघटनेची साबार बसका आयज जाली. हे बसके उपरांत पत्रकार परिशदेंत ते उलयताले. धारगळेंत क्रिकेट स्टेडियम उबारपाचो मुळावो वावर सुरू जाला अशी माहिती तांणी हे वेळार दिली. बायलांचे क्रिकेट फुडें व्हरपा खातीर गोंय क्रिकेट संघटना 20 नवी प्रशिक्षण केंद्रां सुरू करतले. तशेंच बायलांचे क्रिकेटी खातीर नेहा तनवर हांची प्रशिक्षक म्हूण नियुक्ती जाल्या, हाका लागून बायलां क्रिकेटीक उर्बा मेळटली अशी आस्त देसाय हांणी हे बसकेंत उक्तायली. भारताचो ग्रँडमास्टर अर्जून एरिगेसीन 2 खेपो वस्तात थारिल्ल्या लेवॉन एरोनियनाक हारोवन संवसारीक बुद्धीबळ सर्तीचे क्वार्टर फायनलीत पावल दवरला. ही सर्त गोंयांत चालू आसा. प्री क्वार्टर फायनलीतले दुसरे खेळांत अर्जुनान 2 खेपेचो हो वस्तार एरोनियनाक हारयलो. बरे फॉर्मात आशिल्ल्या अर्जुनान काळ्यो गुलो घेवन खेळटना ताणें सुरवेक सावन अखेर मेरेन आपले खेळाचेर वर्चस्व दवरले. कमी खेळांत विविध परिस्थिती कडेन जुळून घेवपाचे ताकीची आनी लवचिकतायेचे दर्शन अर्जुनान हे खेळांत घडयले. पयलो क्लासिकल टायम कंट्रोल डाव बरोबरीच सुटले उपरांत अर्जुनान दुसऱ्या डावांत आपलो उत्कृश्ट खेळ केलो आनी जैत मेळयले. फुटबॉल गिदोळी पंचायत करण फुटबॉल सर्तीन येजमान गिदोळी क्लबान सीएसी कासावलीच्या पंगडाचेर 2-1 गोलान जैत मेळयत क्वार्टर फायनलीत पावल दवरले. हो खेळ चांद्रा इगर्जेच्या मैदानाचेर जालो. जैतिवंत क्लबा वतीन दोनूय गोल फिजार्डोन मारले जाल्यार कासावलीच्या वतीन एरोनान 1 गोल परतिलो. इतले मजगतीं फादर गर्वासियो पिंटो यादस्तीक फुटबॉल सर्तींत डॉनबॉस्को ऑरेटरीन गार्डियन एंजल पंगडाचेर 2-1 गोलांनी जैत मेळयत फायनलीत पावल दवरला. पंटेमाळ मैदानाचेर जाल्ले खेळांत डॉनबॉस्को ऑरेटरीच्या एडगर नोरोना आनी शुबर्ट कुलासो हांणी गोल केले जाल्यार गार्डियन एंजलाचे वतीन विटोरिना फेर्नांडीस हांणी 1 गोल परतिलो. फायनलीचो खेळ डॉनबॉस्को ऑरेटरी आनी आंबावलेच्या युबी पंगडा मदीं जातलो. आतां हवामान. पणजी वेधशाळेन दिल्ले माहिती प्रमाण आयज पणजेंत चडांत चड तापमान 33.2 अंश सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 20.5 अंश सेल्सियस नोंद जाला. मुरगांवांत चडांत चड तापमान 32.5 अंश सेल्सियस आनी उण्यांत उणें 21.6 अंश सेल्सियस नोंद जाला. सध्या राज्यांत वातावरण सुकें आसा. राज्यांत कांय जाग्यांचेर शीं तशेंच फांतोडेर दुखें पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आनी खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट मुखेल खबरो. राज्यांत उद्देजकतायेचें प्रशिक्षण दिवन नवनिर्मिती आनी उद्देजकतायेचें वातावरण तयार करपा खातीर सरकारान मुखेलमंत्री स्वयं रोजगार येवजण सुरू केल्या. तरणाट्यां मदीं आशावाद निर्माण करपा खातीर देशाच्या सकारात्मक घडामोडींचेर उजवाड घालपाक माध्यमांची म्हत्वाची भुमिका आसा अशें उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हांणी राष्ट्रीय पत्रकारिता दिसा निमतान उलयतना म्हळां. सेवा आनी बलिदानाक भावपूर्ण श्रद्धांजली म्हूण 2 STCन बांबोळेच्या मिलिटरी स्टेशनाचेर ESM रॅली घडोवन हाडली आनी धारगळे क्रिकेट स्टेडियमा खातीर गोंय क्रिकेट संघटने कडेन फावो ते सगळे परवाने आसात, मात स्टेडियम उबारपाचो जागो अजून निश्चित जावंक ना अशें गोंय क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षांनी सांगलां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं तुमकां परतून आयकूंक मेळटल्यो प्रादेशीक खबरो फाल्यां सकाळीं 7:25 तो मेरेन नमस्कार.